आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याची राज्य शासनाची भाषा मराठीच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत प्रतिपादन. नारीशक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन साजरा करण्यात येणार. धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि नागपूर मनपाच्या महिला उद्योजका मेळाव्याचं उद्घाटन. 11 मार्चपर्यंत विविध उत्पादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मिळणार मेजवानी. आता सविस्तर बातम्या. राज्याची राज्य शासनाची भाषा मराठी असून राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे.
भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप करत विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे, शिकली पाहिजे आणि शिक्षणही मराठीत घेतलं पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान भाषावार प्रांतावार रचना ही देशाची झाली, पण आताही मुंबईतल्या भाषावार गल्ली गल्लीत भाषा बदल दिसते आहे. ज्या ज्यावेळी मुंबईवर संकट येतं तेव्हा आम्ही उभे असतो असं सांगून आपल्या सरकारच्या काळात मराठी भाषा सक्तीचा कायदा झाल्याचं शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही.
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं ते म्हणाले.
कल एक मुंबई के उपनगर घाटकोपर में एक कार्यक्रम में मेरे कहे हुए एक वक्तव्य को लेकर गलतफहमी हुई है ऐसा मुझे लगता है. ये सवाल ही नहीं उठता कि मुंबई की भाषा मराठी नहीं है. महाराष्ट्र की भाषा मराठी है. मुंबई महाराष्ट्र में है और स्वाभाविक रूप से मुंबई की भाषा मराठी है. भारत में इसे विविध भाषाएं बोली जाती है. भारत इसके लिए अपने आप में विशेष है. मुंबई में भी विविध भाषी लोग रहते ही है. इसे स्वाभाविक रूप से अपेक्षा रहती है कि वो भी आकर यहाँ पर मराठी सीखे, मराठी समझे, मराठी पढ़े, इसका आग्रह रहना ही चाहिए क्योंकि हर एक राज्य की अपनी वो एक पहचान.
विधान परिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू झाली. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चेची सुरुवात करत महायुती सरकारच्या कार्याचा उल्लेख केला. महाराष्ट्र सरकार सीमावर्ती मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यांना गुंतवणुकीत पुन्हा पहिलं स्थान मिळालं असून सरकारचा रोडमॅप राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित झाला असल्याचं दरेकर यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेत सहभाग घेत सरकार जनतेच्या सेवेसाठी कुठेही कटिबद्ध नाही असा आरोप केला. दाऊसमध्ये झालेले करार म्हणजे राज्याची फसवणूक असल्याचं ते म्हणाले. राज्याचं प्रशासन ढेपाळलेलं असल्याचं सांगून त्यांनी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांवर टीका केली. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पूर्ण मदत दिली नसल्याचं दानवे यांनी सांगितलं. राज्यपालांच्या भाषणावर खेद व्यक्त करत असल्याचं ते म्हणाले. भाजपचे प्रसाद लाड यांनी दानवे यांच्या आरोपांचं खंडन केलं. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत सर्व विभागांचं कामकाज सुरळीत होत असल्याचं सांगितलं. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भरती झालेली नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या इतर माध्यमांच्या शाळांमध्ये नियुक्ती केल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केला होता. त्याला भुसे यांनी उत्तर दिलं. नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज केली. या निमित्तानं नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. महिलांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय तसंच वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून दाखवलेल्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी यंदा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकार विविध धोरण आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेची कामं करत असल्याचं त्या म्हणाल्यात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्स इंडिया 2025 या कार्यक्रमाअंतर्गत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी वेव्स बाजार हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत चित्रपट टीव्ही अॅनिमेशन गेमिंग जाहिरात संगीत दिग्दर्शन रेडिओ यासह माध्यमांच्या विविध प्रकारांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिरात किंवा चित्रपटाचे निर्माते गेम डेव्हलपर आदींसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे.
प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल असं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ देण्याची मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावर तपासून कार्यवाही करण्याचं आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिलं. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 8 मार्च ते 10 मार्च 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमात महिला कलाकारांचे विविध सादरीकरण होणार आहे. 8 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला भारूड सादर केली जाईल. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलसपूरद्वारा 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपुरात 19-20 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह रमण सायन्स केंद्राजवळ आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाचे मुख्य आमंत्रक प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी असून या आयोजनात नागपुरातील भारतीय मुस्लिम परिषद फुले शाहू आंबेडकर विचार मंच श्री गुरुदेव सेवा मंडळ डॉ मेघनाथ सहा विचार मंच छबी पब्लिकेशन्स या संस्थांसह आयोजक आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूनं आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचं काल रेशीमबाग इथं विभागीय आयुक्त माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल उपस्थित होत्या. मनपाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचं त्यांनी कौतुक केलं. बचत गटांना एकाच वेळी 250 स्टॉल उपलब्ध करून देणं ही मोठी उपलब्धी असल्याचं सांगत त्यांनी आयोजनाबाबत समाज विकास विभागाचं अभिनंदन केलं. महिला उद्योजिका मेळाव्यात आज प्रसन्न जोशी आणि त्यांच्या चमूद्वारे गझल संध्या कार्यक्रमाचं सादरीकरण केलं जाईल. तर उद्या सचिन डोंगरे ग्रुप आणि अवंती काटे ग्रुप यांचे नृत्यरंग कार्यक्रम सादर केला जाणार आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना महाराष्ट्रासाठी वरदान ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून त्यासाठी लाभार्थी तसंच विविध बँकांसोबत अर्थसहाय्यासाठी तालुकास्तरावर कृषी जागृती पंधरवडा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या मुख्य तिकीट निरीक्षक आलोक झा यांनी तिकीट तपासणी उत्पन्न निर्मितीत असाधारण कामगिरी केली आहे. त्यांनी एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत 5,599 प्रवाशांकडून 37,08,137 रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळवलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याची राज्य शासनाची भाषा मराठीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत प्रतिपादन, नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर आधारित यंदाचा महिला दिन साजरा करण्यात येणार, धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि नागपूर मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्याचं उद्घाटन, 11 मार्चपर्यंत विविध उत्पादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मिळणार मेजवानी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.